अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, वाङ्मय प्रकार किंवा साहित्याद्वारे भाषेचं जतन केलं जातं। विविध ठिकाणच्या साहित्य परिषदा या साहित्याच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावतात। महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्य संघ, साहित्य परिषद याबाबत महत्त्वपूर्ण कार्य करून मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात। आज आपण मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य हैदराबाद या संस्थेमध्ये कसं कार्य चालतं, या संस्थेचा इतिहास काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत। त्यासाठी आज आपल्याकडे विद्या देवधर अध्यक्षा मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य हैदराबाद या आलेल्या आहेत। या कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत।
नमस्कार
मॅडम। मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य हैदराबाद ही जी संस्था आहे ही हैदराबादमध्ये कधीपासून स्थापन झाली, तिचा इतिहास काय आहे याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा।
मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश या नावाने 1958 आपली ही संस्था सुरू झाली। 2013 जेव्हा आंध्र प्रदेशचं विभाजन झालं आणि तेलंगणा आलं तेव्हा मग याचं नाव मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य हैदराबाद असं झालं। पण आपल्या या संस्थेचा इतिहास त्याच्याही आधीचा आहे। म्हणजे मराठवाडा साहित्य परिषद या नावानी 1934 हैदराबादला साहित्य परिषदेची स्थापना झाली। त्यावेळी इथे निजामाचं राज्य होतं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 या प्रांताचं बायफर्केशन झालं आणि मराठवाडा साहित्य परिषद ही महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला गेली त्याचं कार्यालय। आणि मग हैदराबाद मधल्या महत्वाच्या भाषाप्रेमी लोकांनी इथे मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश या संस्थेची स्थापना केली।
मॅडम, साहित्य परिषदेची स्थापना झाल्यानंतर म्हणजे नावातच असल्यामुळे साहित्याचा ते प्रचार प्रसार करतात किंवा साहित्याच्या धाग्याद्वारे ते जोडले गेलेले असतात, तर मग या साहित्य परिषदेमध्ये आता किती सभासद आहे किंवा आपण तिथे असणाऱ्या मराठी लोकांपर्यंत कसं पोहोचतात आणि काय काय उपक्रम चालवले जातात याविषयी आम्हाला सांगा।
आपल्याला आताच म्हटलं तसं की मराठी साहित्य परिषदेचं काम हे 65 अधिक वर्ष चालू आहे। ज्या दिवशी परिषदेची स्थापना झाली म्हणजे एप्रिल 1958 त्याच दिवशी परिषदेचे 3 महत्वाचे ध्येय ही निश्चित झाली। म्हणजे आमच्या मराठी महाविद्यालय या स्वतंत्र संस्थेची तिथे स्थापना आपण केली, त्याचबरोबर पंचधारा हे वाङ्मयीन त्रैमासिक त्याच्या प्रारंभ केला आणि मग पुस्तक प्रकाशन वगैरे विविध काम या परिषदेतर्फे केली जातील असं आपण तिथे म्हणायला लागलो। या ठिकाणी म्हणजे इथल्या आधीच्या लोकांच्या डोळ्यासमोर असं होतं की हैदराबादचा समाज हा बहुभाषिक आहे आणि म्हणून तेलुगू आणि मराठी त्याच्याच बरोबर उर्दू आणि हिंदी भाषिकांमध्ये परस्पर सौहार्द वाढावं, सर्व भाषा भगिनींमध्ये स्नेहभाव जागृत व्हावा असं ध्येय प्रारंभापासूनच या मराठी साहित्य परिषदेने आपल्या डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि त्यामुळे आमचे जे उपक्रम आहेत हे ह्या सर्व गोष्टींना समोर ठेवून सगळे होत गेलेले आहे। म्हणजे एक तर साहित्य परिषद काय करते, वेगवेगळी व्याख्यानं ठेवते, चर्चासत्र आयोजित करते, लोकांना लेखनासाठी प्रवृत्त करते। दुसरी गोष्ट म्हणजे इथे हैदराबादला या ज्या विविध भाषा होत्या म्हणजे तेलुगू, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी ह्या पाच भाषांमधलं जे साहित्य आहे ते अनुवाद करून पण आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवावं असा एक वेगळा दृष्टिकोन ह्या परिषदेच्या स्थापनेमध्ये होता. आणि त्यामुळे भारतात कोणाचंही अशा तऱ्हेचं मुखपत्र नाहीये. अनुवाद वगैरे विषय जेव्हा खूप पुढे यायला लागले तेव्हा 65 वर्षापूर्वीच आपल्याकडे विविध भारतीय भाषातले साहित्य प्रवाह याची माहिती आम्ही लोकांना या पंचधारामधून द्यायला लागलो. आणि म्हणून पंचधारा हे वाङ्मयीन त्रैमासिक हे वाङ्मयीन जगतात अतिशय महत्वाचं मानलं गेलं. आज मला आनंद होतो की तो पंचधारेचा दर्जा आणि ती ध्येय यांना धरून आजही आम्ही पंचधारा चालवतो आहोत. गेली 16 वर्ष मी आता त्याचं प्रमुख संपादक आहे आणि तसं मी 35 वर्षापासून पंचधाराच्या संपादक मंडळातही आहे. तेव्हा विविध भाषेतलं चांगलं काय आहे आणि काय साहित्य प्रवाह आहे त्याचा परिचय सर्व मराठी लोकांना झाला पाहिजे आणि मराठी भाषा संपन्न झाली पाहिजे या ध्येयाने पंचधारेचं कार्य उत्तम रीतीने चालू आहे.
मॅडम खूप छान, खूप कौतुकास्पद आहे. पण आता साधारणतः आपल्या 2 ते 3 भाषा किंवा जास्तीत जास्त 4 भाषांची आव्हानं आपल्याला पेलवली जात नाहीत तर आपण तर एकंदरीत 5 भाषांचं समायोजन करतायत. तर मग ह्या समायोजनाच्या कामामध्ये कोणकोणती आव्हानं आपल्याला सामना करावं लागतात किंवा येत असतात?
इथे सुरुवातीच्या काळात बहुभाषिक लोक होते कारण निजामाच्या कालखंडात उर्दू कंपल्सरी होत.
बरोबर.
स्थानिक तेलुगू लोक होते आणि महाराष्ट्रात खूप मराठी माणसांचं हैदराबादला स्थलांतर झालं होतं. म्हणजे 47 साली स्वातंत्र्याच्या वेळी 80 मराठी माध्यमाच्या शाळा या भागामध्ये होत्या. म्हणजे किती मराठी होतं बघा. आजही 6 लाख लोकवस्ती इथे आहे. आता आम्हाला जे आमच्या समोर चॅलेंज आहे ते म्हणजे आताच्या पिढीला स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला उर्दूचं ज्ञान फारसं नाहीये. तेलुगू शाळांमधून आहे तरी देखील सुरुवातीच्या काळात तेलुगू कंपल्सरी नव्हतं त्यामुळे 85 वर्षे लोक आहेत त्यांना तेलुगू ही माहिती नाहीये. माहिती नाही म्हणजे ऐकता येतं बोलता येतं पण वाचणं लेखन कमी आहे. उर्दू ही आम्हाला फारसं येत नाही. परंतु इथला एकमेकांशी इतके छान संबंध आहेत की परवा सुद्धा आम्ही एक कार्यक्रम घेतला तर असं कळलं साहित्य परिषदेत कार्यक्रम आहे तर काही तेलुगू लोक आवर्जून आली तेलुगू साहित्य संस्थांची की आम्ही येतो म्हणून. उर्दूचे लोक तर कायमच म्हणजे आमच्या बरोबर असतात कारण तसं हिंदीचं माध्यम असल्यामुळे दोन्ही भाषा एकमेकांशी छान बोलू शकतात. म्हणून आपल्याकडे आतापर्यंत इतके वेगवेगळे विशेषांक निघालेत की प्रगतीशील उर्दू साहित्य या मालेमध्ये फैज अहमद फैजचा विशेषांक निघालाय किंवा सुवर्ण महोत्सवी वर्षात आम्ही जगदीश मित्तल यांचा कला विशेषांक जे हिंदी भाषिक होते नंतर आंतरभारतीय अनुवाद विशेषांक तेलंगण राज्य जेव्हा झालं 2013 मध्ये तेव्हा आम्ही तेलंगण राज्य इतिहास साहित्य आणि संस्कृती असा विषय घेऊन अंक काढला. चांगला मोठा अंक होता तो. त्याशिवाय अजून एक आपला विशेषांक आहे तो म्हणजे दक्षिण भारतीय भाषा आणि समर्थ रामदास स्वामी. म्हणजे रामदासांचं सर्व भाषेतलं काय आहे ते आम्हाला त्यातून लोकांपर्यंत नेता आलं आणि त्यामुळे आम्ही उर्दू तमिळ लोक आता हिंदी आणि इंग्रजीचं माध्यम आहे त्यामुळे त्या माध्यमातून करतो आणि बोललेलं एकमेकांना समजत जातं. भारतीयांचं इंग्रजी लेखन असाही आम्ही एक विशेषांक काढला. भारतीयांचं हिंदी लेखन म्हणजे पूर्ण भारतातलं उत्तम मराठी लोकांचं हिंदी लेखन हे लोकांपर्यंत पोहोचवायचं. याचबरोबर गोव्याची तरुण मंडळी आमच्या बरोबर अलीकडे काही वर्ष आहेत आणि त्यांच्या मदतीमुळे गोव्याला युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विषय आहे तिथे 100 वर जास्त विद्यार्थी आहेत तर तिथल्या लोकांनाच्या बरोबरीने आम्ही शंकर रामाणी विशेषांक काढला होता. अतिशय सुंदर अंक होता तो. आणि अगदी मला अभिमान आणि आनंद होतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बृहन महाराष्ट्र असा महाराजांच्या 350 वर्ष जेव्हा त्यांना झाली गेल्या वर्षी त्यांच्या राज्याभिषेकाला तेव्हा जो आम्ही अंक काढला तेव्हा पार ओरिसा मधून सुद्धा आम्हाला लेख घेतला होता की तिथे मराठ्यांचं राज्य कसं होतं. उत्तर भारतात महाराज गेले होते शिवाजीराजे तेव्हा अशा तऱ्हेने अतिशय माहितीपूर्ण आणि दर्जेदार अंक आपण ह्याच्यामधून घेत असतो.
मॅडम ही खूप छान आणि खूप मोठ मोठ्या प्रकारचं, म्हणजे ज्याला खूप मोठा स्कोप आहे असं कार्य आहे, कारण इथे भाषेची आव्हानं आहे, लिपीची पण आहेत, कारण या वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या लिपीमध्ये पण आहे. उर्दू वेगळ्या प्रकारे लिहिली जाते, तेलगू लिहिली जाते, आणि याच्यात समन्वय साधून एक काम आपलं पुढे जाणं हे खूप आव्हानात्मक आहे, हे आपल्या बोलण्यावरून आत्ताच आम्हाला कळलेलं आहे. पण तुमची मग महाराष्ट्राकडून किंवा मराठी बांधवांकडून या बाबत काय अपेक्षा आहे, किंवा महाराष्ट्र शासनाकडून काय अपेक्षा आहे?
अगदी आहे, आणि गेली अनेक वर्ष आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय.
तसं
महाराष्ट्र शासनाची पूर्वी एक योजना होती मुख्यमंत्री निधीची, आणि आम्ही काळाच्या पडद्याआड म्हणून 3 खंड काढले होते की जे इथल्या निजाम विजय मधलं निवडक साहित्य होतं. त्यानंतर आम्ही एक खूप मोठा प्रकल्प केला की जो भारतात फार मानला जातो, तो म्हणजे सेतू माधवराव पगडी. ते IAS होते आणि ते हैदराबादला होते आणि पुढे महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर मुंबईत आलेले होते. तर त्यांचे 165 पुस्तकं आम्ही 8 खंडांमधून काढले. त्या 8 6 खंड मराठी आहेत आणि 2 खंड इंग्रजी आहेत. हे 12,000 पृष्ठांचं डेमी साईज असा हा एक महाप्रकल्प आहे. आणि त्यावेळेला आम्हाला महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी मदत केली होती, म्हणजे छपाईसाठी त्यांनी अनुदान दिलं होतं. मग आम्ही इथल्या नागो नांदापूरकर, त्यांनी खूप लोकसाहित्य जमा केलं होतं, मग त्यांच्या साहित्याचे 2 व्हॉल्युम काढले, त्यालाही महाराष्ट्र सरकारने मदत केली. परंतु आम्हाला नियमित अनुदान मिळत नाही. महाराष्ट्र सरकारकडून आमची अपेक्षा ती आहे की केवळ हे पुस्तक काढू, त्याचं आम्हाला छपाईचे 2 लाख रुपये, 1 लाख रुपये मिळतात, परंतु आम्ही वर्षभर कसं करणार, कारण आमची स्वतःची वास्तू नाहीये. भाषण ऐकून, पुस्तकं काढून, व्याख्यानमाला घेऊन त्यातून पैसा उभा करता येत नाही. आम्ही असे मनोरंजनाचे कार्यक्रम घेत नाही, परंतु मराठी भाषेला मूलभूत जे पाहिजे आहे भाषा टिकवण्यासाठी, त्या सगळ्याच गोष्टी. आता आमच्याकडे डिजिटायझेशनचं काम चाललंय, 250 हस्तलिखित आमच्याकडे आहेत आणि गेला महिना झाला त्याचं आम्ही डिजिटायझेशन करून घेतोय, कारण ती 200-250 वर्षापूर्वीपासूनची मराठीतली हस्तलिखित, निजामाच्या काळात मराठी लोकांनी कसं लिहिलंय, कसं टिकवलंय भाषा, कसा धर्म टिकवलाय, कशी एकोप्याने ती लोक राहिलेली आहेत, हे त्यातून आपल्याला कळेल. ते कायमचं ते सेव्ह होईल. तर अशी जी कामं आहेत, त्या कामासाठी आणि रोजचा व्यवहार चालण्यासाठी आम्हाला काहीतरी नियमित अनुदान मात्र मिळालं पाहिजे.
मराठी साहित्य परिषद तेलंगणा राज्य हैदराबाद इथल्या अध्यक्षा विद्या देवधर मॅम आज आपल्याकडे आल्यात. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपण श्रोत्यांशी जो सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता हा सुसंवाद पुढे आपण असाच चालू ठेवणार आहोत. आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aapliamarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी आपली मराठी.
अभिजात मराठी.